चीनीमंडी.com पॉडकास्ट। ब्राझीलमध्ये 2020-21 हंगामात जवळपास 40 मिलियन टन साखर उत्पादनाची शक्यता। ब्राझील सरकारने गुरुवारी सांगितले की 2020-21 हंगामात ब्राझीलचे एकूण उत्पादन 32% वाढण्याची शक्यता आणि 39.33 दशलक्ष टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, कारण कारखाने साखर उत्पादनासाठी अधिक आणि इथेनॉल उत्पादनासाठी कमी उसाचे वाटप करत आहेत। ब्राझीलच्या कोनॅप फूड पुरवठा एजन्सीने राष्ट्रीय उत्पादनाच्या आपल्या दुसऱ्या अंदाजामध्ये 642.7 मिलियन टन उसाच्या गाळपाचा अंदाज केला आहे। कोनॅपनुसार यावर्षी साखर उत्पादनामध्ये ब्राझील जगभरामध्ये शिखरावर पोहोचू शकेल। भारतामध्ये 2020-21 हंगामात 32.5 दशलक्ष टन साखरेच्या उत्पादनाची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझीलचा सर्वात मोठा स्पर्धक थायलंड सातत्याने दुष्काळामुळे 10 वर्षांमधील सर्वात कमी ऊस उत्पादन करण्याच्या मार्गावर आहे।